नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देहरादूनात राष्ट्रपती निकेतन आणि राष्ट्रपती तपोवन हांच्या उक्तावण सुवाळ्याक हजर रावतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहाराक आणि ओडिशाक भेट दितले. ऑपरेशन सिंधूचो एक भाग म्हणून सरकारान भारतीय नागरिकांक इस्रायलातल्यान भायर काडपाचो निर्णय घेतला. प्रतिष्ठीत स्थळां आणि 50 सांस्कृतिक थळार योग सत्राचे आयोजन करून 11वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतले. क्रिकेटात भारत आणि इंग्लंड हांच्या मदीं 5 मॅचीच्या तेंडुलकर एंडरसन ट्रॉफी मालिकेची पहिली कसोटी आज लिड्सातल्या हेडिंग्ले हांगा सुरू जाता. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देहरादूनात राष्ट्रपती निकेतन आणि राष्ट्रपती तपोवन हांच्या उक्तावण सुवाळ्याक हजर रावपाचे आसात. खास म्हळ्यार राष्ट्रपती निकेतन आणि राष्ट्रपती तपोवन 24 जून सावन लोकां खातीर उक्ते करतले. तशेंच राष्ट्रपती मुर्मू 132 एकरांच्या राष्ट्रपती उद्यानाची बुन्याद घालतली. एका वर्सा भितर हे उद्यान पुराय जावपाची शक्यताय आसा आनी ती भौसां खातीर समर्पीत करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहाराक भेट दितले. सिवान जिल्ल्यातल्या पचरुकी ब्लॉका खाला जसौली हांगा दनपारा 12 वरांचेर भौशीक बसकेंत ते उलयतले. जसौली सावन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं शार उदरगत सांडपाणी प्रक्रिया प्रधानमंत्री आवास येवजण आनी रेल्वे कडेन संबंधीत 5900 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हांच्या फुडारपणा खाला ओडिशातल्या पहिल्या भाजपा सरकाराक 1 वर्स पुराय जाल्ल्यान भुवनेश्वरातल्या जनता मैदानार राज्यपांवडेवेल्या कार्यावळीत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दनपारा ओडिशाक भेट दितले. तशेंच 18600 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे ते उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. योग हो फक्त एक दीस करपाचो न्ही, तर योग ही जीवनशैली. लोकांनी आपल्या जिवितात योगाचो आस्पाव करचो आनी कुटुंबातल्या वांगड्यांकूय योगासन करपाक प्रोत्साहन दिवचे अशें आवाहन आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या खाशे मुलाखतीत स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी केला.
योग एक दिन का इवेंट नहीं. हमारे प्रधानमंत्री ने भी यह संदेश दिया है कि योग को अपनी जीवन शैली बनाओ, अपने जीवन में योग को स्थान दो और योग के माध्यम से तंदुरुस्त रहो. आप तो खुद योगा हर रोज करो, योगा के लिए समय दो, लेकिन आपके परिवार में सभी को योगा करने के लिए प्रवृत्त करे.
ऑपरेशन सिंधूचो एक भाग म्हणून सरकारान भारतीय नागरिकांक इस्रायलातल्यान भायर काडपाचो निर्णय घेतला. इराण आणि इस्रायला मदीं सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून इबाडिल्ली परिस्थिती लक्षात घेऊन भारतान इराणातल्यान आपल्या नागरिकांक भायर काडपाक ऑपरेशन सिंधू सुरू केला. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळां की भारत ब्रिटन मुक्त व्यापार कबलात व्यापार तंत्रज्ञान आणि गतीशीलतेमदीं कृतीशील सहकार्याचो मार्ग मेकळो करता. लंडनात इंडिया ग्लोबल फोरम 2025 उलयतना मंत्र्यांनी भारताचे धोरणात्मक आर्थिक दृष्टीकोन सादर केले आणि प्रमुख क्षेत्रात द्विपक्षीय नफा वाढोवपाक रोडमॅपाची रुपरेषा मांडली. गोयल हांणी वाटाघाटी केल्ल्या मजकुरातल्यान एफटीएचे रुपांतर परिवर्तनकारी आर्थिक भागीदारीत करपाच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. या कार्यक्रमा वेळार तांच्या वांगडा युकेचे व्यवसाय आणि व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स आशिले. सिक्कीमात कैलास मानसरोवर यात्रा आज सकाळी 9:30 वरांचेर नथुलासान सुरू जातली. वट्ट 36 वांगडी ह्या पवित्र यात्रेक सुरवात करतले. राज्यपाल यात्रेकडून संवाद साधतले आनी यात्रेक 5वो वावटो दाखयतले. वेगवेगळी खाती एकठांय येवन ही कार्यावळ यशस्वी करपा खातीर वावुरतात अशें सीएस राव हांणी सांगले.
यात्री अगेन टीम फर्स्ट बॅच ऑफ यात्री टू कैलास मानसरोवर दे आर गोइंग टू स्टार्ट आर इंडियन बॉर्डर फ्रॉम नथुला फॉर देअर यात्री इमिग्रेशन ऑल द फेसिलिटीज ऑल द अरेंजमेंट्स हॅव बीन मेड डेफिनेटली दॅट विल बी अ व्हेरी सक्सेसफुल प्रोग्राम.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या निवासस्थानार रोख रक्कम मेळिल्ल्याच्या आरोपांची चौकशी करपाक स्थापन केल्ल्या 3 सदस्यीय समितीन निष्कर्ष काढला की दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदल्या न्यायाधीशांक काढून उडोवपाक कारवाय सुरू करपाक फावो ते तथ्य आसा. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी एस संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनुश्वरामन हांचो आसपाव आशिल्ल्या समितीन हो प्रकार तांकां आडावपाक रचला हे दाव्याचे खंडन केला. अहवाला प्रमाण नवी दिल्लीत न्यायमूर्ती वर्मा हांच्या निवासस्थानाच्या स्टोरुमात रोख रक्कम सापडिल्ली आणि स्टोरुमात जळली रोकड काढपाक त्यांच्या 2 घरगुती कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका निभायली. योग खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
लोक सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए, लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना, ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप. बचपन हो या पचपन, व्हील चेयर हो या वर्क फ्रॉम होम, योग सबका हक है.
योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रति पल उसका बेनिफिट देता रहता है.
आइए इस 21 जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ.
आकाशवाणी पणजी आता मुखावेले खबरो. सांस्कृतिक मंत्रालय 100 पर्यटन आधारित प्रतिष्ठित स्थळां आनी 50 सांस्कृतिक थळार योग सत्राचे आयोजन करून 11वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतले. 21 जूनाक जावपी हे कार्यक्रम आयुष मंत्रालयान विशाखापट्टणमात आयोजित केल्या. मुख्य उत्सवाक पुरक थारतले, जातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित रावतले. मजगती संस्कृती आनी पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत राजस्थानातल्या जोधपूर हांगा इतिहासीक मेहरानगड किल्ल्याचेर योग कार्यावळीत सहभागी जातले. योग दीस मनोवपी कांय प्रतिष्ठीत सुवातींनी युनेस्कोच्या जागतीक दायज स्थळांचो आस्पाव आसा, जशी की आसामातल्या चराय देव मैदाम, गुजरातातल्या राणी की वाव आनी धोलावीरा, कर्नाटकातले हंपी आनी पट्टडकल, मध्य प्रदेशातलो खजुराहो स्मारका आनी सांची स्तूप, ओडिशातले कोणार्क हांगाचे सुर्यमंदीर आनी महाराष्ट्रातली एलिफंटा लेणी, तर तामिळनाडूतले तंजावर हांगाचे बृहदेश्वर मंदिराचो आस्पाव जाता. मराठी आनी हिंदी फिल्मांत काम केल्ले नामनेचे अभिनेता आनी दिग्दर्शक विवेक लागू काल संवसाराक अंतरले. तांची पिराय 74 वर्सां आशिल्ली. केंद्रीय रेल्वे माहिती आनी प्रसारण आनी इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल रशियेचे उपप्रधानमंत्री अलेक्सी ओव्हरचुक हांची भेट घेतली. येरादारी जोडणी, मुळावी बांदावळ आनी दुर्मीळ पृथ्वी धातू अशा मार सहकार घटमूट करपाचेर बसकेत भर दिलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात वैष्णव हांणी रशियेचे उपप्रधानमंत्री अलेक्सी ओव्हरचुक हांचे कडेन फळादीक बसका जाल्या अशें सांगलां. उच्च पांवड्यावेली बसका सेंट पिटर्सबर्गात जाली. सेंट पिटर्सबर्गातल्या भारताच्या वाणिज्य दूतावासान दिल्ल्या पोस्टा प्रमाण केंद्रीय मंत्री सध्या रशियेत आसा आनी सेंट पिटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक मंच SPIEF 2025 ते वांटो घेतले, जो 18 जून सावन सुरू जाला आनी 21 जून मेरेन चालू उरतलो. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्वाल ओराम हांणी सांगला की सरकार आदिवासी समाजाच्या उदरगती खातीर सुमार 2.5 लाख कोटी रुपया खर्च करता. आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना मंत्री ओराम हांणी सांगले की हे पयशे वेगवेगळी मंत्रालयां आदिवासी समाजाच्या उदरगती खातीर खर्च करतात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह काल सांजवेळा बेंगळुरूक पावले. शाह आनी भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी कर्नाटकाचे आदले मुख्यमंत्री BS येडियुरप्पा हांची भेट घेतली. आयज शाह अधिचुंचनागिरी विद्यापीठाच्या बेंगळुरू कॅम्पसाचे उक्तावण करतले अशी माहिती तांणी सोशल मिडिया पोस्टात दिल्या. मजगती शाह 22 आनी 23 जूनाक छत्तीसगडाक 2 दिसांची भेट दितले, जाका लागून ह्या वाठारातली अंतर्गत सुरक्षा आनी उदरगत घटमूट करपाची केंद्राची वचनबद्धतायेचेर भर दितले. AIFFचे आदले उपाध्यक्ष आनी कार्यकारी समितीचे वांगडी अतुओ मेजूर हांच्या मरणाचेर अखिल भारतीय फुटबॉल महासंघान दुख्त उक्तायला. अतुओ मेजूर हे खेळाच्या अग्रगण्य प्रशासकापैकी एक आशिल्ले. तेणी AIFFचे पदाधिकारी म्हणूनच न्हय तर नागालँड फुटबॉल असोसिएशनाचे अध्यक्ष आनी सरचिटणीस आनी नागालँड टेनिस असोसिएशनाचे अध्यक्ष आनी नागालँड ऑलिंपिक असोसिएशनाचे सरचिटणीस म्हणूनही काम केलां. 2004 वर्सा उत्तर आयर्लंड आनी इंग्लंड भोंवडेचेर इयान रस ट्रॉफी जिखपा खातीर भारत 19 वर्सां सकयल्या राष्ट्रीय पंगडाचे आनी 1998 वर्सा मॉरिशस भोंवडेच्या भारताच्या 21 वर्सां सकयल्या राष्ट्रीय पंगडाचे ते कर्णधार आशिल्ले. इंदोरचो वेवसायीक राजा रघुवंशी हांच्या खळबळजनक खून प्रकरणात मुखेल आरोपी सोनम रघुवंशी आनी राज कुशवाहा हांकां शिलाँगातल्या थळाव्या न्यायालयान 2 दिसांची पुलीस कादय दिल्या. उरिल्ल्या 3 आरोपींक 14 दिसांची न्यायालयीन कादय दिल्या अशी माहिती सरकारी वकील टी चंद राणी दिल्या. आदल्या दिसा 5व्या आरोपींक न्यायालयात हजर करचे पयली वैजकीय तपासणे खातीर सिव्हील हॉस्पिटलात व्हेले. सगळ्यांचे लक्ष आशिल्ल्या ह्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आसा, कारण पोलीस हत्ये फाटलो कथीत कटाचो पुराय विस्तार उघड करपाचो प्रयत्न करतात. क्रिकेटात भारत आनी इंग्लंड हांच्या मदीं 5 मॅचीच्या तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी मालिकेची पयली कसोटी आयज लिड्सातल्या हेडिंग्ले हांगा सुरू जाता. खेळ भारतीय वेळेप्रमाण दनपारां 3:30 वरांचेर सुरू जातलो. लंडनात जाल्ल्या वर्ल्ड टीम ब्लिट्स चॅम्पियनशिपात दुसऱ्या पांवड्यार संवसारीक क्रमांक 1 हो इफानाक हारावपी भारताचे मुखेल बुद्धीबळ खेळगडे दिव्या देशमुखाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबी दिल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी यांनी सांगले की दिव्याचे यश तिच्या धैर्य आनी दृढनिश्चयाक अधोरेखित करता आनी जायत्या बुद्धीबळ खेळगड्यांकूय प्रेरणा दिता. तशेंच प्रधानमंत्र्यान दिव्याक तिच्या फुडाऱ्याच्या प्रयत्नाक शुभेच्छा दिली. प्रधानमंत्र्याच्या संदेशाक जाप दितना दिव्यान सोशल मिडिया पोस्टात म्हळां की प्रधानमंत्र्यान तिका मान्यताय दिवप हो एक व्हड भोवमान आनी प्रोत्साहन आसा. नैऋत्य पावसाळ्यान बिहार आनी उदेंत उत्तर प्रदेश व्यापला आनी भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसांनी हो पावस उत्तर आनी मध्य भारतात फुडें वतलो अशें सांगलां. भारतीय हवामान खात्यान आयज हरियाणा, दिल्ली, अस्तंत उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, कोकण, गोंय, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम आनी बिहार ह्या वाठारांनी कांय सुवातेर पावस पडपाचो अदमास काडला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज देहरादूनात राष्ट्रपती निकेतन आनी राष्ट्रपती तपोवन हांच्या उक्तावण सुवाळ्याक हजर रावतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहाराक आनी ओडिशाक भेट दितले. क्रिकेटात भारत आनी इंग्लंड हांच्या मदीं 5 दिसांच्या तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी मालिकेची पयली कसोटी आयज लिड्सातल्या हेडिंग्ले हांगा सुरू जाता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.